नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ बापटे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी काल सचिवालय प्रकल्पांतल्या नुतनीकरण केल्ल्या तीन कार्यालयांचें उक्तावण केलें. कायदो आनी न्याय विभाग, कायदो आस्थापन विभाग आनी शिश्टाचार आनी सरबराय विभाग ह्या नुतनीकरण केल्ल्या कार्यालयांचें उक्तावण मुखेलमंत्र्याचे हस्तुकीं जालें. मुखेल सचिव डॉ व्ही कांडावेलू, कायदो आनी न्याय विभागाचे सचिव संदीप जॅकीस, शिश्टाचार सचिव संजीत रॉड्रिक्स, अवर सचिव श्रेया डिसिल्वा, जोड सचिव अंजू केरकर आनी हेर अधिकारी हे वेळार हाजीर आशिल्ले. भाजप प्रदेश अध्यक्ष पदाची वेंचणुकेचें कामकाज राष्ट्रीय भाजप सरचिटणीस सुनील बंसल हांच्या अध्यक्षताये खाला जातले. भाजप प्रदेश अध्यक्ष पदा खातीर आयज अर्ज भरपाची प्रक्रिया जातली, जाल्यार शेनवारा पणजे गोमंत मराठा समाज सभाघरांत जावपी भाजप कार्यकर्ता मेळाव्या वेळार निवड जाल्ल्या गोंय भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नांवाची अधिकृतपणान घोशणा जातली. तशेंच राष्ट्रीय प्रदेश अध्यक्षाच्या वेंचणुके खातीर मतदान करपाक गोंयच्या तीन भाजप फुडाऱ्यांची हे वेळार निवड जातली अशी माहिती प्रेमानंद भांबरे हांणी दिल्या. पणजे भाजप मुख्यालयात घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार ते उलयताले. सुनील बंसल हे गोंय भेटी वेळार भाजपाच्या सुकाणू समिती वांगडा बसका घेतले अशी माहिती तांणी हे वेळार दिली. गोंय हस्तकला महामंडळा वतीन काल राज्यातल्या चिकणमातेच्यो मुर्त्यो करपी 369 कलाकारांक हस्तकला महामंडळाच्या येवजणे प्रमाण सवलतीच्या निधीचे वाटप केले. हे खातीर सुमार 1 कोटी रुपया खर्च केल्यात अशी माहिती हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष आणि पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर हांणी दिल्या. दरेक गणपतीच्या मुर्तींचेर 200 रुपया प्रतिनग ह्या प्रमाण हस्तकला महामंडळ सवलत दिता. सगळ्यात चड दिवचलचे मूर्तीकार लावार्थी आशिल्ल्याचे तांणी सांगले. हे शिवाय कलाकारांक उर्बा दिवपा खातीर म्हापसा तशेंच पेडणे हांगा अपरांत मांड दालन मार्च मेरेन उबारतले. ह्या दालनाचेर कलाकारांक तांच्यो वस्तू विनाशुल्क दवरून विकपाक माची दितले अशी माहिती आर्लेकर हांणी हे वेळार दिली. मडगांव शिगमोत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून मडगांवचे आमदार दिगंबर कामत हांची जाल्यार कार्निवल समितीचे अध्यक्ष म्हणून नगरसेवक कार्मेल बारेटो हांची निवड जाल्या. मडगांव पालिकेच्या काल जाल्ल्या खाशेल्या बसकेत ह्या दोनूय नांवांचेर एकमत जाले. ही कार्निवल आनी शिगमो मिरवणूक होली स्पिरीट चर्चचे मडगांव पालिका ह्या मार्गावेल्यान काडपाचो निर्णय हे बसकेत घेतलो. ह्या दोनूय समितीच्या हेर वांगड्यांची नांवां रोखडीच निश्चित करून पर्यटन खात्याक ताचो अहवाल धाडून दितले अशी माहिती नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर हांणी दिल्या. दर्जेदार आणि बऱ्या साहित्याक लिपीचो आडसर नसता. लिपी हे माध्यम असले तरी साहित्यिक दर्जो संपादन करून राष्ट्रीय पावणार आपली कोंकणीची गुढी उभारूंक शकता. ते खातीर व्यापक वाचन मनन हे वरवीं साहित्य निर्मिती हे मुखेल मुद्दे आसात. दालगादो कोंकणी अकादमीन तरणाट्या लेखकां खातीर अकादेमीक स्वरुपाच्या कार्यावळींचेर भर दिवचो अशें आवाहन थॉमस स्टिव्हन्स कोंकणी केंद्राचे संचालक डॉ पांडुरंग फळदेसाय हांणी केले. दालगादो कोंकणी अकादेमीन पिलार हांगासल्ल्या फादर अग्नेल महाविद्यालयात आयोजित केल्ल्या 8व्या रोमी लिपीतल्या लेखकांच्या संमेलनात मुखेल सोयरे म्हणून ते उलयताले. लिपीवाद हो दुय्यम आणि तत्कालीन विषय असा, पूण दर्जेदार साहित्य निर्मिती होच महत्वाचो मुद्दो असा असे त्यांनी ह्या वेळार सांगले. संमेलनाचे अध्यक्ष वितोरीन कुलास हांणी दर्जेदार साहित्याच्या वाचनान आपणे आत्मविश्वास संपादन केला असे म्हणे. सगळ्या नव्या लेखकांनी साहित्याचे बरे वाचन करून आपल्या साहित्याची निर्मिती करची असे आवाहन त्यांनी ह्या वेळार केले. संमेलनाच्या अध्यक्ष वितोरीन कुलास आणि सगळ्या मानेस्तांच्या हस्तुकी दीप प्रज्वलन करून हे कार्यावळीचे उक्तावण झाले. अकादमीचे सचिव फादर मायरन बारेटो हांणी येवकार दिलो. ब्रागांजा आरफोन्स हांणी आभार मानले. अकादमीचे उपाध्यक्ष विलियम्स फर्नांडीस हेय माचेर हाजीर आशिल्ले. संमेलनाच्या उपरांतच्या सत्रात वेगवेगळ्या साहित्यिक विषयांचेर चर्चा सत्रां झाली. फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरान आयोजित केल्ल्या सर्गेस्त किशोरीताई हळदणकर 10व्या अखिल गोंय महिला संगीत नाटक सर्तीचो निकाल जाहीर झाला. बांदोडेच्या ओम कला सृश्टी संस्थेन सादर केल्ल्या मदनाची मंजिरी ह्या नाटकाक सर्तीचे पहिले इनाम फाव जाले. मडकेच्या देवताई कला क्रिएशन्सच्या भावनेचो तू भुकेला ह्या नाटकाक दुसरे जाल्यार धरणी कलासृश्टी मेरशी हांच्या सत्यविजय नाटकाक तिसरे इनाम फावो जाला. सर्तीतली हेर वैयक्तीक इनामां अशी आसात: उत्कृश्ट दिग्दर्शन गोविंद नाईक आनी सुशांत नाईक, उत्कृश्ट अभिनय लक्ष्मी महात्मे मृगाली नाईक आनी गायत्री गावस, उत्कृश्ट नेपथ्य अनिकेत नाईक विशाल गावडे, उत्कृश्ट बालकलाकार मृगजाळ सरदेसाय, उत्कृश्ट संवादिनी वादक प्रदीप शेलकर, सर्तीचे परीक्षण चतुरारायकर राजेंद्र नाईक आनी ज्ञानेश्वर पार्सेकर हांणी केले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपयता. आकाशवाणी खबरां विभागाच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयज सांजेच्या 7:20 वरां जावन 20 मिनटांचेर आयकपाक मेळटल्यो.